नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री गावात तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्या सप्तका मुखेल खबरो. स्वाती मारीवाल कथीत गैरवागणूक प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वगी कित्याक, गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांची टीका. अनु एनईपी धोरण नवेक चालीक लायल्या उपरांत तिसरे आनी सप्तक फुडल्या वर्सासावन लागू. शिक्षण संचालनालयान आयोजित केल्या रील मेकिंग सर्त. फौजदारी न्याय व्यवस्थेच्या नव्या कायद्यांचेर घर मंत्रालय आनी गोवा पत्रकार संघटनेच्या जोडपालवान आयोजित केली पीआयबीन मीडिया कार्यशाळा. आता पुराय खबरो. अत्याचाराच्या गुन्ह्या प्रकरणी तडजोड करपची म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वाती मारीवालाचेर चेपण हाडटात. केजरीवाल हांचो आदलो निजी सचीव विभव कुमार हांचो स्वाती मारीवाल अत्याचार प्रकरणात निश्चितपणान हात आसा असो आरोप गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत पत्रकार परिशद घेतली. पत्रकार परिशदेक भाजपाचे राष्ट्रीय म्हणयारे सुधांशु त्रिवेदी हजर आशिल्ले. फाटले कांय दीस हांव दिल्लीत प्रचार करता. स्वाती मारीवाल प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल हे ओगी कित्याक आसा, ते कित्याक स्पष्टीकरण दिनात असो प्रस्न लोकांनी आपल्याक विचारले. स्वाती मारीवाल ह्यो आपाच्यो खासदार आसा, महिला आयोगाच्यो त्यो आदल्यो अध्यक्ष. अत्याचाराचे आरोप तांणी करप ही गंभीर घडणूक आसा. आदलो निजी सचीव विभव कुमार हांकां केजरीवाल हे मुख्यमंत्री निवासांतल्यान लखनौ कित्याक घेवन गेले ह्या प्रस्नाची जाप दिवपाची गरज आसा. स्वाती मारीवाल अत्याचार प्रकरणात निजी सचीव विभव कुमार हांचो हात आसा असो आरोप डॉ प्रमोद सावंत हांणी केलो. अरविंद केजरीवाल हे लोकसभा वेंचणूक निकाला पयली 2 तारखेक मणखणीत वतले. अब की बार 400 पार आनी फिर एक बार मोदी सरकार ह्यो आतां पक्षाच्यो घोषणा उरूंक ना, त्यो जनतेच्यो घोषणा जाल्या अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळें. आम आदमी पक्ष हो आतां दिल्ली विरोधी आनी बायलां विरोधी पक्ष जाला असो आरोप तांणी केलो. सत्तेर आयले उपरांत दिल्लीच्या सगळ्या वाठारां मदीं सीसीटीव्ही कॅमेरे बसोवपाची घोषणा अरविंद केजरीवाल हांणी केली. आतां मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या वेल्या सीसीटीव्हीचे फुटेज दिल्ली सरकाराक मेळना, सीसीटीव्हीच्या घोषणेचो उपेग कितें असो प्रस्न पक्षाचे प्रवक्ते डॉ सुधांशु त्रिवेदी हांणी केलो. अनुनवीक राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हळ्यार एनईपीची कार्यावळ जाल्या उपरांत फुडल्या वर्सा 3 आनी 6 येतेसावन एनईपीची कार्यावळ सुरू जातली. शिक्षणीक वर्सा 2027-28 मेरेन सगळ्या यत्नांनी एनईपीची कार्यावळ जातली. अनुनवीक एनईपी जातली आनी गोंय हे हेर कांय राज्या परस पयले राज्य आसतले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यावळीचेर मंगळार बसका जाली. बसके उपरांत शिक्षण सचीव प्रसाद लोलयेकार हांणी पत्रकार परिशदेंत हाची सविस्तर म्हायती दिली. हे वेळार शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, शारांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्टी आनी हेर अधिकारी हजर आशिल्ले. समाजा मदीं सकारात्मक विचार पातळपाक तशेंच प्रेरक व्हिडिओ रिलांची निर्मिती जावची म्हणून शिक्षण संचालनालयान रील मेकिंग सर्तीचे आयोजन केलां. विद्यार्थी आनी शिक्षक अशा 2 गटांनी ही सर्त जातली. जिणेच्या प्रवासात एक सकारात्मक पाव लेगीत मनशाक उजायर भरूंक शकता. मानसीक भलायकी बरी राखली जाल्यारूच शारिरीक भलायकी बरी उरता. आयच्या धकाधकीच्या जिणेंत सकारात्मक रावप खूप गरजेचे आसा आनी हे वळखून ही रील सर्त घडून हाडल्या. हे रील खंयच्याय सरकारी वा अनुदानित माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी वा शिक्षकांनी तयार करूं येता. व्हिडिओ रील 1 मिनटावयर आसचे न्हय. ह्या विशयाक धरून केल्ल्या रिलाचो सर्ती खातीर विचार जातलो. ही रिलां 30 मे मेरेन शिक्षण संचालनालयाकडे पावपाक जाय. सगळ्यात बऱ्या रिलांक प्रमाणपत्रां भेटयतले, तशीच ती रिलां शिक्षण खात्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलाचेर अपलोड करतले अशें ह्या विशयाच्या खबरेंत म्हळां. भारतीय न्याय संहिता म्हळ्यार बीएनएस, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हळ्यार बीएनएसएस आनी बीएसए ह्या 3 नवीन कायद्यांचेर केंद्रीय गृह मंत्रालय आनी गोवा पत्रकार संघटनेच्या जोडपालवान प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पणजी हांणी आज मिडिया कार्यशाळा आयोजित केली. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून पुलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग विष्णोई हांणी उलोवप केलें, तर न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक डॉ एनपी माघमारे हे मानाचे सोयरे म्हणून उपस्थित आशिल्ले. गोव्यातल्या प्रसारमाध्यम व्यावसायिकांक बीएनएस, बीएनएसएस आनी बीएसए हाचे विशीं आशिल्ल्यो भावना आनी हेतू बद्दल जागृत करपा खातीर ही कार्यावळ आयोजित केली. हे कायदे लागू करपाचे कारण समजावन सांगपी 17 आनी भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आनी भारतीय पुरावो कायदो हातूंतल्या कांय म्हत्वाच्या विशयाचेर उजवाड घालपी 17 उत्तर गोंयचे पुलीस अधीक्षक अक्षत कौशल आनी काणकोणचे उपविभागीय पुलीस अधिकारी टिकम सिंग वर्मा हांणी आयोजित केली. ह्यावेळार उलयतना पुलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग विष्णोई हांणी नवीन कायदे हे देशाच्या गुन्यांवकारी न्याय वेवस्थे खातीर पुरायपणान नवी दिशा आशिल्ल्याचे वर्णन केले. 1 जुलय 2024 ह्या तारखेपासून नवीन कायदे लागू जातले. त्या तारखेचो संदर्भ दिवन लाल अक्षर दीस म्हणून तांणी नवीन कायद्याचे संक्रमण हे पुरातन वसाहवादी वेवस्थेतल्यान भारतीयांनी भारतीयां खातीर तयार केल्लो बदल अशें वर्णन केले. आयजीपी ओमवीर सिंग विष्णोई हांणी मुखार सांगले की ह्या नवीन कायद्याप्रमाण टायम स्टॅम्प केल्ले पुरावे डिजिटल लॉकरात कशे संग्रहित करतले आनी न्यायालयाक वेळेर कशे उपलब्ध करतले, हाका लागून देशातल्या दोषसिद्ध करपाचो दर कसो सुधारतलो त्याविशी ते उलयले. गोंय पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक हांणी कार्यावळीत उलयतना जमलेल्या पत्रकारांक ह्या संदीचो उपेग करून फौजदारी न्याय वेवस्थेच्या कार्यप्रणाली बद्दलच्या सगळ्या दुबावांचे निरसन करपाचे आवाहन केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. कोकण रेल्वे महामंडळान फाटल्या एप्रील म्हयन्यात बेकायदेशीररित्या तिकेट काढनासतना प्रवास करपी प्रवाशांचेर कारवाय करून वट्टे 2,70,00,000 रुपयांचो दंड वसूल केला. कोकण रेल्वे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटकी हांणी ही म्हायती दिली. एप्रील म्हयन्यात वट्टे 15,129 तिकेट नासतना प्रवास करपी प्रवाशांक रेल्वेच्या तिकेट तपासणी अधिकाऱ्यांनी धरले आनी तांकां दंड घालो. आतां मेरेन कोकण रेल्वे महामंडळान वसूल केल्लो हो सगळ्यांत व्हड प्रमाणांत दंड जावन आसा अशी म्हायती घाटकी हांणी दिली. प्रवाशांक बरी सेवा दिवप ही कोकण रेल्वे महामंडळाची मोख आसा, मात प्रवाशांनी तिकेट काढूनच प्रवास करचो अशें आवाहन तांणी केलें. कोकण रेल्वे महामंडळ हे खातीर बारकायेन तपासणी करता अशी म्हायती तांणी मुखार दिली. मुरगांव बंदराकडे वचपी पर्यटक बोट नेरूल पॅराडायज बोट तटरक्षक दळाच्या बचाव कार्याक लागून वाटावली. ह्या घडणुकेची दखल घेवन दर्यादेगेर पर्यटन खात्याच्या परवानगी शिवाय उदका खेळ वेवसाय करपी लोकां आड कडक कारवाय करपाची शिटकावणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. राज्यातल्या दर्यादेगेर दर्या उदका खेळ ऑपरेटर्स असोसिएशनाकडे परवानगी आशिल्ल्या वेवसायिकांची म्हायती मागिल्या. परवानगी नासतना दर्या खेळ तशेंच पर्यटकांक खोल दर्यात व्हरून हे ऑपरेटर्स तांच्या जिवांकडे खेळटात. दर्या खेळाच्या नांवाखाला पर्यटकांक खोल दर्यात घेवन वचपी बोटींक खातीर परवाने दिल्यात काय ना हाचो सोद घेतले. तांकां बंदर कप्तानाचो परवानो आनी पर्यटन खात्याचो परवानो आसा काय ना हे कांय दिसां भितर तपासतले. जर ह्या वेवसाया खातीर फावो ती परवानगी ना तर ह्या संबंधिताचो वेवसाय बंद करतले. शिकेरी हांगा आनीक दर्या खेळ ऑपरेटर्सांक परवानगी दिवची न्हय अशें पत्र आमदार मायकल लोबो हांणी ह्या आदीच दिला अशें खंवटे उलयले. मनशाकडे हातपांय आनी सगळें धडधाकट शरीर आसून लेगीत हो मनीस जे कांय करूंक शकना ते कांय दिव्यांग व्यक्तीन करून दाखोवप ही कौतुकाची आनी अभिमानाची गजाल. असोच एक भुरगो टिंकेश कौशिक जाणे एव्हरेस्ट चढून सगळ्यांक कौतुकाक तो पात्र थारलो. वयाच्या 9व्या वर्सा विजेचो झटको लागून ताचे दोनूय पांय आनी एक हात निकामी जालो. अशा ट्रिपल एम्प्युटी आशिल्ल्या टिंकेश कौशिकाक 11 मेक एव्हरेस्ट बेस कॅम्प मेरेन सफर करून ताणें नवो विक्रम रचलो. एव्हरेस्ट रुपी मानसीक तेक लागून आपूण हे करपाक शकलो अशें कौशिक पत्रकार परिशदेंत उलयलो. मनशाक एखादी गजाल साध्य करपाची आसत तर शारिरीक सुदृढ आसचे परस मानसीक तयारी चड गरजेची आसा. मनार जर ताबो आसत तर जिणेंत अशक्य ते शक्य करूं येता. सुरेत हांव खचलो पूण ते फाटी उडोवन हांवें हे कार्य पुराय केले अशें टिंकेश उलयलो. फोंडेच्या ज्येष्ठ नागरिकांच्या इंटरनॅशनल प्रोप्स क्लब ऑफ फोंडा हिलटाऊन आनी हेल्प एज इंडिया हांच्या जोडपालवान ज्येष्ठ नागरिकां खातीर डिजिटल सुरक्षितता प्रशिक्षण मार्गदर्शक कार्यावळ जाली. हेल्प एज इंडियाचे प्रशिक्षणार्थी शिक्षिका प्रतीक्षा गुरव हांणी मार्गदर्शन केले. सक्षम पासवर्ड कसो आसतो, ऑनलाईन बँकिंग करताना कसे सुरक्षित रावचे, बिलां भरताना घेवपाची जतनाय, आपलो फोन लॅपटॉप या उपकरणांची कशी जतनाय घेवप, ऑनलाईन स्कॅम वळखप, व्हॉट्सअपावेली बाळगुपाची सुरक्षा, सुरक्षित कॅब बुकींग अशी म्हायती तांणी उदाहरणासयत दिली. उक्तावण प्रोप्स क्लबाचे संस्थापक सदस्य राजाराम हजारे, यशवंत नायक आनी मनोहर तिवे आनी प्रतीक्षा गुरव हांणी केले. भारतीय रिझर्व्ह बँकेन 2023-24 वित्तीय वर्सा खातीर केंद्र सरकाराक उरिल्ले 2,10,874 कोटी रुपया हस्तांतरित करपाक मान्यताय दिल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे आज मुंबईत जाल्ल्या 608व्या बसकेत हाका मान्यताय मेळ्ळी. अधिकृत प्रेस प्रकाशनाप्रमाण अर्थव्यवस्था घटमूट आनी लवचीक उरल्या म्हण आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांच्या अध्यक्षतेखाला मंडळान 2023-24 वित्तीय वर्सा खातीर आकस्मिक जोखीम बफर म्हणल्यार सीआरबी सबपुज्य 50% वाढोवपाचे थारायला. ह्या बसकेत डेप्युटी गव्हर्नर डॉ मायकल देबव्रत पात्रा, एम राजेश्वर राव, टी रविशंकर, स्वामीनाथन जे आनी केंद्रीय मंडळाचे हेर संचालकूय हजर आशिले. अर्थिक वेव्हार विभागाचे सचिव अजय सेठ आनी अर्थिक सेवा खात्याचे सचिव डॉ विवेक जोशी हे ह्या बसकेक हजर आशिले. आनी आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. स्वाती मालीवाल कथीत गैरवागणूक प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वगी कित्याक, गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांची टीका. अंदू एनईपी धोरण 9व्या चालीक लायल्या उपरांत 3री आनी 7वेक फुडल्या वर्सासावन चालू. शिक्षण संचालनालयान आयोजित केल्ल्या रील मेकिंग सर्त. फौजदारी न्याय वेवस्थेच्या नव्या कायद्याचेर घर मंत्रालय आनी गोवा पत्रकार संघटनेच्या जोड पालवान आयोजित केली पीआयबीन मिडिया कार्यशाळा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.